ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15,400 टन एलपीजी घेऊन भारताचं ग्रीन आशा जहाज मुंबईजवळच्या जेएनपीए बंदरात दाखल. विधानसभा निवडणुकीसाठी 11 वाजेपर्यंत पुद्दुचेरीत 37%, आसाममध्ये 39%, तर केरळात 33% मतदानाची नोंद. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना इडन गार्डन्सवर रंगणार. भारताचा ध्वज लावलेलं ग्रीन आशा नावाचं एलपीजी वाहून आणणारं जहाज होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करून आज मुंबईजवळच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण म्हणजे जेएनपीएच्या बंदरात दाखल झालं आहे. त्यात 15,400 टन एलपीजी साठा आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून जेएनपीए बंदरात येणारं हे पहिलंच एलपीजी वाहू जहाज आहे. जहाज आणि त्यावरचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. अस्थिर युद्ध परिस्थितीत देशाच्या एलपीजी पुरवठ्याचं सातत्य राखण्यात भारताच्या सागरी वाहतुकीची कार्यक्षमता यातून दिसून येते. भारतातल्या लोकशाहीचं चैतन्य आणि समावेशकता वाढीच्या दृष्टीनं संसदेत स्त्रियांसाठी आरक्षण आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कायदे मंडळातलं महिला आरक्षण हे विधेयक मंजूर करण्याच्या दृष्टीने संसदेत या महिन्याच्या 16 तारखेला चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी एका लेखातून आपले विचार सामायिक केले आहेत. महिला आरक्षणासाठी समित्या नेमल्या गेल्या. विधेयकाचा मसुदा तयार झाला, परंतु ते विधेयक अजूनही संसदेत मंजूर झालेलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर 2023 संसदेने नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर केल्याची आठवण त्यांनी या लेखात करून दिली आहे. जागतिक बँकेनं भारताच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज बदलून वाढवला आहे. याआधी 2026-27 या वर्षात भारताची GDP वाढ 6.3% दरानं होईल असा अंदाज होता, तो आता 6.6% असेल असं जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. या वर्षात भारत दक्षिण आशियातल्या आर्थिक प्रगतीचं इंजिन असेल असंही या अहवालात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज गोव्यात राष्ट्रकुल संसदीय संघटना भारत विभाग 7 संमेलनाचं उद्घाटन केलं. आंतर संसदीय सहकार्य वृद्धिंगत करणं तसंच विकासाच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या 2 दिवसीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी आज 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय साध्य करण्यात युवा संसद सदस्यांचं योगदान या विषयावर चर्चासत्र होणार आहे, तर उद्या व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण यासारख्या प्रादेशिक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. तिन्ही ठिकाणी मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. केरळात सर्व 140 मतदारसंघात उत्साहानं मतदान होत असून 11 वाजेपर्यंत 33% मतदान झालं. आसाममध्ये 126 जागांवर 39%, तर पुद्दुचेरीतल्या 30 जागांवर 37% मतदारांनी मतदान केलं. केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन, काँग्रेस खासदार शशी थरूर, अभिनेता मोहनलाल या मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान केलं. राज्यात अनेक ठिकाणी भर पावसातही मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे. कर्नाटकातल्या बागलकोट आणि दावणगिरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत बागलकोटमध्ये 27.83%, तर दावणगिरीत 22.1% मतदान झालं. नागालँडमध्ये 28 कोरिडांग मतदारसंघात तसंच त्रिपुरातल्या धर्मनगर मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. गोव्यातल्या पोंडा विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणुकीची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं काल रद्दबातल ठरवली, त्यामुळे तिथं आज मतदान होणार नाही. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला आहे. त्यासाठीचे निर्देश काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिले आहेत. काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा असं आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी केलं होतं. या पोटनिवडणुकीसाठी 55 अर्ज आले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ही जागा रिकामी झाली होती. तिथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. दिवंगत अजित पवार यांनी एकेकाळी काँग्रेसबरोबर काम केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं या स्पर्धेतून बाहेर पडावं हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार यांना आज उपराष्ट्रपती तसंच राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडून आलेल्या पार्थ पवार यांचा शपथविधी संसद भवनातल्या अध्यक्षांच्या परिषद कक्षात झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. पहिल्या टप्प्यात मॉरिशसमध्ये 9व्या हिंद महासागर परिषदेत ते सहभागी होणार असून तिथं बीजभाषण करणार आहेत. तसंच ते मॉरिशसच्या नेत्यांशी संवाद साधून द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील. दुसऱ्या टप्प्यात एस जयशंकर संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीवर जाणार असून तिथं ते व्यापक द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. भारतानं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अखत्यारीतल्या 4 संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवत महत्वपूर्ण राजनैतिक यश मिळवलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात काल झालेल्या निवडणुकांमध्ये सदस्य राष्ट्रांनी एकमतानं भारताला निवडून दिलं. माजी वरिष्ठ राजनैतिक अधिकारी प्रीती सरन यांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर पुन्हा एकदा निवड झाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज अमेरिकेचे संरक्षण धोरण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी एल्ब्रिज कोल्बी यांची भेट घेतली. विक्रम मिस्री 3 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र आणि पश्चिम आशियातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा झाली. बँकिंग तसंच आर्थिक व्यवहार सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे आज भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं सकाळच्या सत्रात 0.5% अधिक घसरण नोंदवली. सकाळी सेन्सेक्स 637 अंकांनी घसरून 76,925 आला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 149 अंकांनी घसरून 23,849 आला. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना रंगेल. कोलकाता इथं इडन गार्डन मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर काल दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा निसट्टा पराभव झाला. गुजरात टायटन्सने उभारलेल्या 210 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सने 209 धावसंख्या उभारली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15,400 टन एलपीजी घेऊन भारताचं ग्रीन आशा जहाज मुंबईजवळच्या JNPA बंदरात दाखल. विधानसभा निवडणुकीसाठी 11 वाजेपर्यंत पुद्दुचेरीत 37%, आसाममध्ये 39%, तर केरळात 33% मतदानाची नोंद. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना इडन गार्डन्सवर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.